प्रगटीकरण अध्याय 19 या गोष्टीनंतर मी जणूक एक विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत, कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. कारण ज्या महावेशेने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व 4 जिवंत प्राणी पालते पडले. त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणाले, आमेन, हालेलुया. आणि राजासनाकडून एक वाणी आली. ती म्हणाली, तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहान मोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिनारे आपल्या देवाची स्तुती करा. आणि मी जणू एका विशाल समुदायाची वाणी ऐकली. ती वाणी महापुराच्या आणि मेघाच्या मोठ्या गडगडाटाच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलुया, कारण आमचा प्रभू सर्व सत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. या, आपण आनंद करू, हर्ष करू आणि त्यास गौरव देऊ, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे आणि तिला नेसायला स्वच्छ शुभ्र चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. हे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांच्या नीतिमत्वाची कामे होत. आणि तो देवदूत मला म्हणाला, लिही, कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलवलेले धन्य होत. आणि तो मला म्हणाला, ही देवाची खरी वचने आहेत. आणि मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालता पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको, मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्षी ज्यांच्या जवळ आहे त्या तुझ्या बंधूच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर, कारण येशू विषयीची साक्षी हा भविष्यवाणीचा आत्मा आहे. तेव्हा मी बघितले की स्वर्ग उघडला आणि पहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे. तो नीतीने न्याय करतो आणि युद्ध करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते, ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक रक्तात भिजवलेला झगा घातला होता आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे. आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यावर बसून शुभ्र स्वच्छ तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. आणि त्याने राष्ट्रावर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते. तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालविल. तो सर्वसमर्थ देवाच्या अतिकोपाचे द्राक्षकुंड तुडविल. त्याच्या जग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे. आणि मी बघितले की एक देवदूत सूर्यात उभा होता. तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा, म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल, घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल. आणि मी बघितले की तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशु व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या. मग त्या पशुला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्या समोर चिन्हे करून त्या पशुने शिक्का घेणाऱ्यास व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यास फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जीवन टाकण्यात आले. बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.